1600-1656 जावळीजवळ प्रतापगड बांधकामास सुरुवात. आपल्या राजांचा सर्वात अफलातून गुण म्हणजे त्यांची दूरदृष्टी. जे सर्वसामान्यांना दिसणार नाही, कळणार नाही अशा
सॅम्पल कंप्लीट रेडी टू कंटिन्यू.